राधा दामोदर, राधा दामोदर राधे,
जय राधा दामोदर
जय राधा दामोदर राधा दामोदर राधे,
जय राधा
श्री राधा दामोदर भगवान की
जय।
आपल्या संप्रदायामध्ये सहा गोस्वामी झाले, त्यातले एक श्यामानंद गोस्वामी, पण सगळ्यात प्रमुख गोस्वामी कोण? रूप गोस्वामी, त्यांचे मोठे भाऊ सनातन गोस्वामी, त्यांचा एक भाऊ गृहस्थ होता, हे दोघं संन्यासी बनले, त्यांचा एक भाऊ गृहस्थ होता, त्याचं नाव होतं अनुपम, त्या अनुपमचा पुत्र त्याचं नाव जीव, जीव आणि जीवसुद्धा संन्यासी बनले, जीव गोस्वामी। तर रूपगोस्वामींच्या मंदिरामध्ये मोठ्या मंदिराचं बांधकाम सुरू होतं त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी राधा गोविंद राहायचे, तर त्या मोठ्या मंदिराच्या बांधकामाच्या वेळी रूपगोस्वामी आपल्या पुतण्याच्या मंदिरामध्ये येऊन राहायला लागले, आणि त्यांना असं जाणवलं की आपल्या पुतण्याला सुद्धा एक सुंदर मूर्तींची सेवा करायची इच्छा आहे, म्हणून त्यांच्याही मनात इच्छा निर्माण झाली की ह्याला एक विग्रह देवाचा मूर्ती द्यावी भेट म्हणून, पण कशी द्यावी हे त्यांना कळे ना। तर राधाराणी त्यांच्या स्वप्नात आली आणि स्वप्नामध्ये राधाराणीने रूप गोस्वामींना नीट ध्यान देऊ नये का, स्वप्नामध्ये राधाराणीने जीव गोस्वामींकरिता मूर्ती बनवण्याची कला रूप गोस्वामींना स्वप्नात शिकवली, कोणी?
राधाराणी,
राधाराणीने। अशा प्रकारे प्रत्यक्ष राधाराणीकडून मूर्ती बनवायची विद्या आणि कला शिकून रूप गोस्वामींनी एक सुंदर मूर्ती निर्माण केली आणि ती मूर्ती आपल्या पुतण्याला जीव गोस्वामींना अर्पण केली, त्याचं नाव आहे राधा दामोदर भगवान। आपल्यासमोर जी सगळ्यात मोठा फोटो जो आहे मध्ये, ती राधा दामोदर भगवंताची मूर्ती आहे। दामोदर म्हणजे काय? दामोदर म्हणजे आयतं तुझं नाव काय? दामोदर ना, त्याचा अर्थ काय सांग? दामोदर म्हणजे ज्याचं पोट उदर, दाम म्हणजे दोरीने बांधलं आईने, त्याचं नाव दामोदर। तर आता 24 तारखेला कार्तिक महिना सुरू होईल, त्याचं नाव काय महिन्याचं? दामोदर मास। या दामोदर महिन्यामध्ये भगवंताला यशोदा माईने शिक्षा म्हणून पोटाला दोरी बांधून, उखळीला बांधून शिक्षा दिली होती, म्हणून या महिन्याचं नाव पडलं दामोदर मास। तर भगवंताला कोण बांधू शकतं का? अख्ख्या जगाला जन्म मृत्यूच्या मध्ये बांधून ते मोकळे झाले आहेत, हां, त्यांना कोण बांधणार? त्यांना कोण बांधू शकतं? परंतु प्रेमाने त्यांना आपण बांधू शकतो हे त्यांनी सिद्ध केलं। ज्या आईला त्यांना बांधता येत नव्हतं, हां, दोरी काढते काढते जोडते जोडते, पण ती दोरी कमीच 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 पडत होती। मग शेवटी भगवंताने पाहिलं की आईने खूप श्रम केले, अख्ख्या वृंदावनातील सगळ्या दोऱ्या गोळा केल्या, असं म्हणतात की तो उत्सव दोऱ्यांचा उत्सव होता, हां, दाम उत्सव, कारण सगळ्या वृंदावनात इतका गोशाळा होत्या, त्या सगळ्यांच्या दोऱ्या गाईला माहिती ना काय ते दोऱ्या, गाईला दूध काढताना मागच्या दोन पायांना दोरी बांधतात, छोटीशी, फार मोठी नसते, कारण गाय कशी दूध काढता काढता टोंग एक लाथ मारते दूध काढणाऱ्याला, त्यामुळे ते लाथ बसू नये आपल्या तोंडावरती, म्हणून ते आधी ते पाय बांधतात आणि मग दूध काढतात। अशा लहान लहान दोऱ्या जितक्या जितक्या होत्या, शेकडो हजारो प्रत्येक गोशाळेमध्ये, त्या सर्व त्यांनी मागवल्या आपल्या घरी आणि जोडून 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 उखळीला कृष्णाला बांधायचा प्रयत्न केला, कारण कृष्णाने डोळ्यासमोर मटकं फोडून लोणी खाल्लं होतं, स्वतः लोणी खाऊन माकडांना खाऊ खाल्लं होतं, हां, किती उद्दंडपणा, हां, एवढं मूल्यवान माझं दूध मी मंथन करते आहे आणि लोणी निर्माण करते आहे, स्वतः तर मटका फोडलाच, सर्व ताक असं वाहवलं जमिनीवरती, माखण घेऊन खाल्लं आणि ते लोणी घेऊन माकडांना खायला दिलं, किती मोठा अपराध केला, हां। आईने थोडी धावत धावत पकडायचा प्रयत्न केला, पण ती आई अशी स्थूल शरीराची, थोडी वयस्क, हां, फार वयामध्ये झालेलं मूल होतं ना ते, तर मूल छोटं आणि आई वयस्क, तर आई धावते मूल फास्ट धावते, हां, का कसं धावतो दामोदर, पकडू शकतो का याला कोणी? नाही पकडू शकत, कारण तो छोटा आणि हलका आहे आणि आई वडील मोठे मोठे आहेत ना, म्हणून तशी आई पण धावते आहे. मग शेवटी भगवंतांनी काय बघितलं, आई बिचारी धावून धावून दमली आहे, आता मी थांबतो आणि तिच्याकडून पकडला जातो. त्यांच्या इच्छेने ते पकडले गेले, त्याला पकडू कोण शकत नाही, त्याला कोण पकडणार भगवंताला? मग तुला आता बांधते, मग कोण बांधणार त्याला? पण त्यांनी शेवटी भगवंत काय म्हणतात, माझ्या आईने खूप श्रम केले, आता मी बांधला जातो. म्हणून एका प्रसंगामध्ये एका वेळी खूप दोऱ्या बांधून प्रयत्न केल्यानंतर शेवटी भगवंताने आपल्याला बांधू दिलं आणि ते बांधले गेले आणि म्हणाले, आता मला खूप काम आहेत, गप्प इथे उभं राहायचं, हलायचं नाही इकडून, असं म्हणून ते निघून गेले. आई भगवंत म्हणतात, मला बांधलं, मला बांधलं तर मी धडा शिकवणार त्यांना. म्हणून भगवंत असे अंगणातून घरातून बाहेर पडून रांगत 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 ती उखळ बिखळ घेत 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 वृंदावनामध्ये गेले आणि दोन वृक्ष तिथे होते. त्या वृक्षाला मध्ये जाऊन ती उखळ अडकवली आणि ओढली खाली जोरात, दोन वृक्ष धडाड करून खाली कोसळले आणि त्या दोन वृक्षामधून दोन देवता प्रकट झाल्या. त्यांचं नाव काय? हां, मणिग्रीव आणि कोण? नल कुबेर. बघा, मुलांना माहिती आहे, मोठ्यांना माहीत नाही. बोला, मणिग्रीव आणि नल कुबेर आणि मणिग्रीव म्हणजे कुबेराची पुत्र. ते कुबेर कोण आहे? ते बरोबर कोण आहे? देवतांचे खजिनदार, ट्रेजरर. बघा, गावाकडची माणसं पण म्हणतात ट्रेजरर, खजिनदार नाही म्हणत. बघा बघा आता तुम्ही. तर देवतांचे खजिनदार, एवढे महान देवता होते ते. त्यांचे पुत्र दारू पिऊन नशा करून चूर होऊन म्हणजे एकदम नग्न होऊन पाण्यात खेळतायत मुलींबरोबर, आणि तिकडून नारद मुनी आले. त्यांना बघून सारा मुली लगेच पळून गेल्या. पण हे दोघं आपले दारू पिऊन टाईट एकदम फुल असे एकदम तसेच राहिले. नारद मुनी काय बोलले, एवढ्या मोठ्या माणसाची पुत्र आहेत हे, एवढी बिघडलेली मुलं, बडे बाप के बिघडवे बेटे, यांचं कल्याण कसं होणार? त्यांनी शाप दिला, तुम्हाला कपडे घालायचे पण शुद्ध नाही, तुम्ही वृक्ष व्हा. कारण वृक्ष कपडे घालतात का? आपण कधी माकडाला पण कपडे घालतो, कुत्र्याला पण कपडे घालतो, टोपी घालतो, चष्मा घालतो, पण आपण वृक्षाला कपडे घालतो का? नाही. वृक्ष हे कायम नग्न स्वरूपात उभे असतात आणि असे अनंत काळ तिकडेच उभे असतात. आपण चालतो फिरतो इकडून तिकडून, फिरतो तिकडे तिकडे, तिकडे तिकडेच उभे आहेत ते, त्यांना हलायला पण जागा नाही. असे वृक्ष व्हा तुम्ही. मग ते एकदम असे नशा खाड करून उतरले त्यांची, शाप ऐकल्याबरोबर. हां, नशा कशी? पोलिसांनी येऊन दोन लाथा घातल्या ना, लगेच नशा उतरते. तसं नारद मुनी शाप दिला, लगेच नशा उतरली. महाराज 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 माफ करा महाराज, चुकलं आमचं. नाही, शापाचा खरा होणारच, काहीतरी करा महाराज, डिस्काउंट तरी द्या, काही कन्सेशन द्या, 10% 20% काहीतरी द्या. आपल्याकडे कसं हॉस्पिटलमध्ये साहेब जरा गरीब माणूस आहे, डिस्काउंट द्या, डिस्काउंट द्या, गरीब माणूस आहे. ठीक आहे, मी वृक्ष होणार, पण तुम्ही वृक्ष होणार ते श्रीकृष्णाच्या अंगणामध्ये होणार. आता ते आहेत नाहीत श्रीकृष्ण इथे, अजून खूप वेळ आहे त्याला, पण तुम्ही त्या ठिकाणी कृष्ण बनणार ज्या ठिकाणी कृष्णाचं घर होणार द्वापर युगामध्ये. आणि तुम्ही भगवंताची जी काही बाल लीला आहे ती सर्व तुम्हाला दिसणार आणि यथावकाश भगवंत तुम्हाला पाडणार खाली, तेव्हा तुमचा उद्धार होईल. तर भगवंतांनी उखळ त्या दोन वृक्षामध्ये अडकवली आणि ओढली आणि त्या इतक्या लहानशा बाळाच्या ओढण्यामुळे ते वृक्ष धाडकन कोसळले आणि त्यातून ते वृक्षरूपामध्ये असलेले देवता देवता रूपात प्रकट झाले आणि त्यांनी फार सुंदर भगवंताचं गुणगान केलं, स्तुती केली आणि ते अदृश्य झाले. तथा प्रेम भक्तिम स्वकामे प्रयच्छ. भगवंतांनी त्यांना उखळ अडकवून खाली पाडून त्यांना प्रेम भक्ती प्रदान केली त्यांनी. आणि त्यांनी म्हणा, भगवंता शाप नव्हता, हा तर वरदान होता आपल्याकरता. शाप वाटला सुरुवातीला, पण शेवटी त्याचं रूपांतर वरदानामध्ये झालं. असे हे दामोदर भगवान, त्यांच्या नावामुळे आणि त्यांनी केलेल्या कृतीमुळे हा पूर्ण महिना प्रसिद्ध झाला. त्याचं नाव पडलं काय? दामोदर मास. आणि दामोदर मासामध्ये जो कोणी जे काय करेल भगवंताकरता, त्याला फळ भगवंत देत नाहीत, कारण त्याला फळ स्वतः राधाराणी देते. म्हणून या महिन्याच्या मागे एक रहस्य आहे, त्याचं नाव आहे ऊर्जेश्वरी. आणि त्या महिन्याचं व्रत जे आहे त्याला म्हणतात ऊर्जाव्रत, कारण ह्या महिन्यात दामोदर महिना असल्यामुळे तो राधाराणीला अतिशय प्रिय महिना आहे. म्हणून ह्या महिन्यात जो कोणी तपस्या करेल, जो कोणी जप करेल, जो कोणी सेवा करेल, जो कोणी दानपुण्य करेल, जो कोणी काय व्रत करेल, त्या सर्व व्रताला, दानपुण्याला, भक्तीला, भजनाला प्रत्यक्ष राधाराणी फळ देते. म्हणून ह्या महिन्यामध्ये सर्वांना व्रत करणं आवश्यक आहे. मनुष्य म्हणून जो जन्म घेतो त्याने जर दामोदर व्रत नाही केलं तर पूर्वी केलेली सगळी व्रतं शून्य होतात, निष्फळ होतात, बेकार होतात असं मी सांगत नाही. पद्मपुराणात वर्णन केलेलं आहे. तुम्ही जे काही व्रत आधी देवी करता आणि काय गणपती करता, शंकरा करता काय केले असतील आधी आदल्या काळामध्ये, ती सर्व शून्य होतात जर तुम्ही दामोदर महिन्यामध्ये एखादं व्रत नाही घेतलं तर. आणि तुम्ही कुठचीच व्रतं केली नाहीत आणि फक्त दामोदरचं व्रत केलं तर सर्व व्रतं केल्याचं पुण्य लाभतं. हे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार करायची गरज नाही. ती सर्व व्रतं केल्याचं पुण्य ऑटोमॅटिक प्राप्त होतं दामोदर महिन्याचं व्रत केल्यानंतर. अच्छा, व्रत म्हणजे काय करावं? एकदम सिम्पल, एकदम सोपं, एकदम सोपं. तुमच्या महिन्यामध्ये किती लोकं जप करतात मला माहीत नाही आणि तो रहस्यभेद मी आता करू इच्छित नाही कोण किती जप करतं. पण तुम्ही जितका जप करत आहात त्याच्याहून एक माळ मी एक्स्ट्रा करीन ह्या महिन्यामध्ये, हे पण एक व्रत आहे. जर मी चार माळा करत असेन तर मी ह्या महिन्यात पाच माळा करेन, एक एक्स्ट्रा करणार रोज, ते झालं व्रत. किंवा मी 16 माळा करत आहे तर मी 2 माळा एक्स्ट्रा करीन, 18 करीन. ह्या महिन्यात मी गोड खाणार नाही, तळलेलं खाणार नाही. ह्या महिन्यात मी सकाळी काळोख असताना उठेन आणि आंघोळ करून जप करायला सुरुवात करेन. हे सर्व व्रत आहेत. या महिन्यात मी दररोज एक श्लोक गीतेचा वाचेन अर्थासकट. या महिन्यामध्ये दररोज मी एक भागवताचा श्लोक अर्थासकट वाचेन. किंवा मी वृंदावनात जाईन, तिकडे जमुनेत स्नान करेन. या महिन्यामध्ये रोज भगवंताला बघायला जाईन मंदिरात, एकही दिवस चुकवणार नाही. आणि या महिन्यात मी रोज एक दीपक भगवंताला अर्पण करेन, तुपाचा दीपक, सकाळी किंवा संध्याकाळी काय हरकत नाही. पण न चुकता 30 दिवस कमीत कमी 30 दीपक भगवंताला मी अर्पण करेन. या महिन्यामध्ये तुपाचा दीपक विष्णू आणि कृष्णाला अर्पण करणारी शक्ती आहे ती कुठच्या जगाच्या व्रतामध्ये नाही. अनंत करोडो जन्मामध्ये एवढी पापं केली आहेत ना, ती एका दीपकाच्या भगवंताला अर्पण केल्यामुळे सर्व जळून खाक होतात. किती खर्च आहे? 1 रुपया पण खर्च होत नाही. पण त्या 1 रुपयाच्या वस्तूमध्ये तुमची भक्ती मिक्स करून जेव्हा प्रेमाने तुम्ही भगवंताला तो दीपक अर्पण कराल तर अनंत कोटी जन्माची पापाची घडे जे आहेत ना ते सगळे जळून खाक होतात. असं अनंत महात्म्य आहे. त्याचं मोठं मोठं पुस्तक आहे त्या महिन्याचं. ह्या महिन्याचं व्रत केल्यावर काय काय लाभ होतो त्याचं मोठं पुस्तक आहे. संक्षेप म्हणजे काय? छोटं जमेल तसं व्रत घ्यावं. कठीण व्रत घ्यायची इच्छा नाही, काय गरज नाही. सोपं व्रत घ्यावं पण ते 30 दिवस नियमाने करावं. त्या व्यक्तीला ते व्रत पूर्ण केल्यानंतर भगवंताच्या धामामध्ये मुक्ती मिळण्याची गॅरंटी आहे असं भगवंताने सांगितलेलं आहे. दामोदर व्रत जो काही करेल, जो कोणी व्यक्ती करेल, त्या व्यक्तीला ह्या जन्माच्या शेवटी भगवंताचं धाम प्राप्त होईल. जन्म मृत्यूच्या इराझाऱ्या मिटतील असं भगवंताने सांगितलेलं आहे. तर हे दामोदर मंदिर, त्याच्या बाजूला राधा वृंदावन चंद्रा भगवंताची मूर्ती आहे. ते आमचे कृष्णदास कविराज गोस्वामी होते मोठे, ज्यांनी चैतन्य महाप्रभूंचं 48 इयर्सचं आयुष्य जे पुस्तकात लिहिलं, पुस्तक रूपामध्ये त्यांचं चरित्र लिहिलं, चैतन्य चरितामृत त्याचं नाव आहे. त्याचे लेखक जे होते ते कृष्णदास कविराज गोस्वामी, त्यांच्या मूर्ती आहेत त्या राधा वृंदावन चंद्र. भगवंताच्या लेफ्टला आमच्या उजवीकडे हां राधा माधव एक मोठे आचार्य होऊन गेले. त्यांनी एक पवित्र काव्य लिहिलं आहे, त्याचं नाव आहे गीत गोविंद. अतिशय उत्कृष्ट आणि श्रेष्ठ काव्य आहे ते. त्याचे लेखक कोण होते? जयदेव गोस्वामी. त्यांचे मूर्ती आहेत त्या राधा माधव. आणि त्याच्या आणखीन अलीकडे मूर्ती आहे, त्याचं नाव आहे राधा छैल चिकन. म्हणजे काय? सगळ्यांना फसवणारे, सगळ्यांना गटवणारे, छल कपट करणारे कोण? श्रीकृष्ण भगवंत. कधी काय करतीलचा भरोसा नाही. त्याचं नाव आहे राधा छैल चिकन. ते कोणाच्या मूर्ती आहेत? भूगर्भ गोस्वामींच्या मूर्ती आहेत त्या. सगळ्यात आधी आलेले वृंदावनमध्ये गोस्वामी लोकनाथ गोस्वामी आणि भूगर्भ गोस्वामी, एकमेकांचे मित्र होते ते. सगळ्यात आधी वृंदावनात आले आणि त्यांची ती विग्रह आहेत राधा छैल चिकन. खाली एक फोटो आहे तो तुम्ही जवळ जाऊन नीट बघा. नंतर त्याची गोष्ट अशी आहे, की रूप गोस्वामींचे मोठे भाऊ सनातन गोस्वामी काही काळ गोवर्धनामध्ये राहायचे आणि रोज 40 किलोमीटरची दीर्घ परिक्रमा करायचे. आपण जी करतो ना ती 22ची मधली, आणखीन छोट्या पण आहेत पण आपण जी करतो ती 22 किलोमीटरची नॉर्मल परिक्रमा. त्याला चालून करण्याकरता 6 ते 8 तास लागतात. हे महाराज 40 किलोमीटरची परिक्रमा करायचे दररोज. सुरू केले तेव्हा तरुण होते, वय झालं 70 वर्ष, 75, 80 तरी आपले रोज 40 किलोमीटर चालूच आहे दररोज. हा करते की मेहनत नाही, वन्स इन अ इयर नाही, दररोज. तर कृष्ण पण एकदम भरावून गेले आणि बालक रूप होऊन त्यांच्यासमोर आले. अहो महाराज पुरे, आता तुमचं आयुष्य परिपूर्ण झालं, आता भक्ती करून तुम्ही किती कष्ट करणार, नाता करू नका, बंद करा. तरी पण चालतच आहेत. तो मुलगा पण धावतोच आहे मागे मागे, महाराज बंद करा, महाराज बंद करा. नाही नाही नाही, माझं कर्तव्य आहे, माझा नियम आहे, माझं व्रत आहे, मी करणारच करणार. म्हणून चालतो आहे, मुलगा पण धावतो आहे, पण धावत धावत आहेत. मुलगा अदृश्य झाला. म्हणजे कोण? कृष्ण. कृष्ण स्वतः गोवर्धनावरती गेले, मुरली काढली, असे उभे राहिले आणि मुरली वाजवायला सुरुवात केली. भगवंत जेव्हा मुरली वाजवतात तेव्हा दगड विरघळतो. या जगामध्ये अशी कुठची प्रक्रिया नाही, सायंटिफिकमध्ये आपल्या शास्त्रामध्ये, हां शास्त्रामध्ये कुठची प्रक्रिया नाही ज्याच्याद्वारे दगड विरघळू शकतो. परंतु भगवंताची मुरली वाजली की दगड विरघळतो. त्यांनी मुरली वाजवायला सुरुवात केली, दगड जो आहे गोवर्धनाचा तो विरघळू लागला. म्हणजे असे उभे आहेत ना ते, असे ते असे खालती खाली जायला लागले. का? दगड विरघळून असा खाली जायला लागला. मग तेवढ्यात गाय धावत आली आणि गायने पण पाय दिला त्याच्यावरती, त्याचं पण चिन्ह निर्माण झालं. त्याने अशी काठी होती ना ती गायी हाकायची, ती पण अशी तिथे दगडात होती, त्याचं पण चिन्ह निर्माण झालं. आणि काही वेळाने बऱ्यापैकी दोन्ही पायांचं, गायीच्या खुराचं, आपल्या काठीचं चिन्ह निर्माण झालं. ते मुरली वाजवत थांबवली, मग काय झालं, दगड थांबला विरघळायचा. भगवंत असे बाजूला झाले, दगड उचलला आणि धावत धावत परत बालक रूप होऊन धावत धावत गेले. कुठे गेले? जिकडे महाराज चालतायत ना, कारण ते गेले पुढे चालत चालत, तिकडे धावत गेले. म्हणजे महाराज महाराज हा दगड घ्या, हा दगड घ्या, ही गोवर्धन शिला आहे, हा दगड घ्या, याची परिक्रमा करा तुम्ही. तरी कुठे महाराज ऐकतायत, महाराजांनी पूर्ण परिक्रमा केली पण दगड घेतला, शिला आणि घरी आणून ठेवली बाहेर. त्याच्यावरती एक अर्धा पाय असा उजवा, एक डावा पाय पूर्ण, गायीचं खूर सगळं पवित्र, एकदम छान होतं, उत्कृष्ट. झोपी गेले रात्री, स्वप्नामध्ये तोच बालक आला आणि दर्शन दिलं भगवंताचं. ते म्हणाले, मीच तुम्हाला भेटायला आलो होतो आज आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आता परिक्रमा बंद करावी आणि दररोज 4 वेळा ह्या शिलेला परिक्रमा करावी. तुम्हाला 40 किलोमीटर परिक्रमा करायचा लाभ आणि पुण्य याच्यात प्राप्त होईल. मग भगवंताची आज्ञा शिरसावंदे मानून सनातन गोस्वामींनी त्या दिवसापासून त्याच ठिकाणी, एका ठिकाणी आपल्या घरच्या घरी बसूनच, त्यांची एवढीशी जागा होती छोटीशी अशी, त्यात शिळा होती, तिकडे 4 प्रदक्षिणा करायचे रोज ते. आणि एके दिवशी बऱ्याच वर्षानंतर गुरु पौर्णिमेच्या दिवशी त्यांचं देहावसन झालं आणि त्यांचे भतीजे म्हणजे पुतणे जीव गोस्वामी त्यांच्याकडे ते वसियतच्याप्रमाणे त्यांच्याकडे ते अधिकाराने आलं. म्हणून ती शिळा राधा दामोदर मंदिरामध्ये, जीव गोस्वामींच्या मंदिरामध्ये आहे. कारण ते जेव्हा गेले त्यांची प्रॉपर्टी यांच्या आमच्याकडे आली, म्हणून ती शिळा जी आहे ना ती गोवर्धन शिळा आहे. त्याच्यावरती भगवंताच्या चरणाचे चिन्ह आहेत. हां हरे कृष्णा. हे मंदिर जे आहे, ह्या मंदिरामध्ये अनेक लोकांच्या अनेक मूर्ती आहेत, हे एक याचं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य असं आहे, ह्या मंदिरात 2 अशा खोल्या आहेत. जेव्हा प्रभुपाद त्यांनी संन्यास घेतला तेव्हा प्रभुपादांनी वृंदावनामध्ये आगमन केलं आणि ते जमुना किनारी का मंदिरात राहायचे, राधा वंशी गोपाल मंदिरामध्ये. तर त्या मंदिरामध्ये राहत असताना ह्या मंदिराच्या गोस्वामीने जरा आमंत्रण दिलं की तुम्ही तिथे का राहता, तुम्ही आमच्याकडे येऊन राहा. कारण ह्याच मंदिरामध्ये रूप गोस्वामीची भजनकोटी पण आहे. आणि रूप गोस्वामींनी ह्याच मंदिरामध्ये निवास केला अनेक दिवस, आणि आपलं देहावसन पण ह्याच मंदिरात केलं त्यांनी. त्यामुळे त्यांची भजनकोटी पण या मंदिरात आहे आणि समाधी पण याच मंदिरात आहे. ती बाजूला आहे, आपण बघू, दर्शन तसं करू. तर त्यांचं काय म्हणणं पडलं की महाराज तुम्ही एवढे मोठं काम करायला निघतात तर तुम्ही आमच्याकडे या, आमच्याकडे राहा, तुम्ही आम्ही तुम्हाला खोल्या देऊ भाड्याने. तर रूपगोस्वामींच्या मंदिरामध्ये प्रभुपादांना या दोन खोल्या भाड्याने दिल्या गेल्या. त्यांचं हे किचन आहे ह्या रूममध्ये, आणि त्या रूममध्ये ते बसायचे आणि पुस्तक लिहायचे. तर प्रभुपादांनी ह्याच रूममध्ये बसून श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाचं 3 खंडामध्ये भाषांतर केलं 3 वर्ष. आणि ते 3 वर्षात काम केल्यानंतर ते घेऊन अमेरिकेला गेले. म्हणजे इस्कॉन संस्था, हरे कृष्ण संप्रदाय, याची स्थापना करण्याकरता जे काही चिंतन आवश्यक होतं, जे काही योजना आवश्यक होती, जे काही विचार करणं आवश्यक होतं, ते एकांतामध्ये इथे 3 वर्ष राहून त्यांनी ते विचार केला आणि पूर्ण योजना बनवली. त्यांना काय सांगायचं लोकांना ते पुस्तकात लिहिलं, तीही जागा आहे. त्यांनी या ठिकाणी इतकं मग्न होऊन कार्य केलं की दिवसाचं जेवण यांचा महाप्रसाद थाळीमध्ये घालून ते बंद करून त्याशी ठेवायचे दरवाजाशी इथे, आणि रात्र उशिरापर्यंत ते खायचेच नाहीत. म्हणजे लिहायला घेतलं काम जे तुम्ही एवढं मग्न होते की त्यांना भुकेचं पण भान नाही. जेव्हा रात्री ते काम थांबवायचे तेव्हा बाहेर यायचे, ते बघायचे की थाळी दुपारची पडलेली आहे, मग ते खायचे. दुपारी थाळी, रात्री खायचे. मंदिर बंद व्हायचं, मग प्रभुपाद तिकडनं बाहेर यायचे आणि सगळे झाडलोड करायचे, डोळ्यामध्ये अश्रू घेऊन झाडू करायचे. आम्हाला कसं कळलं, कारण त्यावेळी जे गोस्वामी होते ते लहान पुत्र होते, छोटेसे होते. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ते मोठे होते, वयस्क. ते मला सांगायचे की माझ्या लहानपणी प्रभुपाद इथे राहायला आले होते आमच्याकडे, आणि मी त्यांना स्वतः झाडू मारताना डोळ्यात अश्रू घेऊन मी पाहिलेलं आहे. कधीकधी प्रभुपाद इकडनं बाहेर निघायचे आणि लोई बाजारामध्ये दुकानात भिक्षा करायचे, कारण ते पण माझ्या ओळखीचे आहेत दुकानदार लोक. आता ते वयस्क झाले खूप, त्यांची मुलं आता ओळखीची झाली आमच्या. सांगायचे आमच्या दुकानामध्ये प्रभुपादजी भिक्षा मागायला यायचे कधी कधी, पण रोज दिवसभर इथे लिखाण करायचे, रात्री जेवायचे, सर्व गेल्यावर झाडू मारायचे. तर आपल्या पूर्ण हरे कृष्ण संप्रदायाचा जे काय आजकाल जे काय प्रस्थ आहे, हा ते असताना 108 मंदिरं, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ त्यांनी स्थापन केला. आपल्या हयातीमध्ये 108 मंदिरं उभारली गेली, मग ते निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर नंतर आजपर्यंत किती मंदिरं आहेत, आता सध्याच्या घडीला
655 मंदिरं
आहेत. तुम्ही मागे इतिहासात वावरताय. आजच्या घडीला 652 मंदिरं आहेत इस्कॉनची. एवढं मोठं कार्य जे आहे त्याची पूर्ण योजना या ठिकाणी केली गेली, त्याचं पूर्ण चिंतन मनन योजना सगळी इथे बनवली गेली. आणि प्रभुपादांनी त्यांना जे काय सांगायचं होतं ते त्यांनी त्या 3 खंडात सांगून टाकलं होतं. त्यांना खात्री नव्हती ते किती वर्ष जगतील, त्यांना किती आयुष्य मिळेल त्यांना माहीत नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं, त्या 3 खंडामध्ये त्यांना जे काय सांगायचं ते सांगून टाकलं पूर्णपणे. आणि मग वेळ मिळाला बाकीचं पण लिहिलं, परंतु सार रूपामध्ये जे काही जगाला सांगायचं होतं उपदेश, तो त्यांनी त्या प्रथम स्कंदाच्या 3 खंडामध्ये पूर्ण वर्णन केलेलं आहे. आणि ते लेखन त्यांनी इथे केलेलं आहे. त्याचं पुढचं लेखन जे आहे ते अमेरिका इंग्लंडच्या मंदिरात जाऊन रात्री जागून त्यांनी केलेलं आहे, पण मेन लिखाण जे आहे ते इथे केलेलं आहे. आणि अहो आश्चर्यम, ते ह्या रूममध्ये जेवताना खिडकीतना रूप गोस्वामींच्या समाधीला दर्शन करायचे जेवताना. आणि जेव्हा त्यांचं प्रथम स्कंद 3 खंडामध्ये अनुवाद करून पूर्ण झाला तेव्हा ह्याच ठिकाणी रूप गोस्वामी प्रकट झाले, पूर्ण संप्रदायासोबत सर्व गुरूंना घेऊन प्रकट झाले. आणि ते म्हणाले, प्रभुपाद आता तुम्हाला जायला हरकत नाही. त्यांचे गुरु महाराज, त्यांच्या गुरूंचे गुरु महाराज, त्यांच्या गुरूंचे 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 गुरु महाराज आणि रूप गोस्वामी, 6 गोस्वामी सगळे ह्या मंदिरामध्ये त्या अंगणामध्ये प्रकट झाले आणि आशीर्वाद दिला की आत्ता तुम्हाला जायला हरकत नाही, निश्चिंत होऊन तुम्ही जा आणि यशस्वी व्हा तुम्ही. मग त्याच्यानंतर प्रभुपाद इकडून गेले, मग मुंबईत गेले, मग त्यांनी बोट भाड्याने म्हणजे बोटीत सीट प्राप्त केली आणि 40 दिवस प्रवास करून ते अमेरिकेला गेले. मग खूप कष्ट भोगले त्यांनी, आणि त्यांनी जे काय तपश्चर्या केली त्याची फळं आपण आज भोगत आहोत. आपण काहीच केलेलं नाही. आपण ना गुरुचा शोध घेतला, कुठे काय व्रत केलं, जंगलात गेलो, घर सोडून कडे काय नाही केलं. आपण त्यांनी जे काय त्याग केला, तपस्या केली, जे काय त्यांनी कष्ट भोगले, त्याचं आज जे फळ आहे ते आपल्या समोर आहे. 652 मंदिरं, हां, पूर्ण वृंदावन धाम इथे वाड्यामध्ये प्रकट झालेलं आहे. जीवीमध्ये हे सगळं जे आहे त्यांची कृपा आहे. तुम्ही आता मी जेव्हा प्रवचन बंद करेन तेव्हा ह्या रूममध्ये जा, त्यांची मूर्ती तिकडे आहे, वंदन करा. ह्या रूममध्ये जा, त्यांचं किचन आहे तिकडे, समोर खिडकी आहे, तिकडून समाधी पण दिसते, ती पण बघा. आपण बाहेर येऊ आणि त्या रूप गोस्वामींच्या भजनकुटी आणि समाधी दोघांचं दर्शन आपण करू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.